नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 2025 शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. व्हेनेझुएलामध्ये नागरिकांच्या लोकशाही हक्कांचं रक्षण आणि हुकुमशाहीपासून लोकशाहीकडे देशाची वाटचाल शांततेत व्हावी यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिल्याची घोषणा नॉर्वेच्या नोबेल समितीनं केली. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा प्रारंभ उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत पुसा इथं होणार आहे. देशात विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी शेतकरी दूरस्थ पद्धतीनं यात सहभागी होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना हक्काचं व्यासपीठ मिळावं याकरता नागपुरात सर्व सोयी सुविधायुक्त जागतिक दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर उभारलं जाणार आहे. या प्रकल्पासाठी स्पेनमधल्या फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. नागपुरात आज ओबीसी संघटनांनी महामोर्चा आयोजित केला होता. कुणबी जातीच्या व्यक्तींना ओबीसी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातला 2 सप्टेंबरचा शासन आदेश रद्द करावा अशी त्यांची प्रमुख मागणी होती. मोठ्या संख्येनं ओबीसी नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. नागपुरात यशवंत चौकातून सुरू झालेला मोर्चा संविधान चौकात संपुष्टात आला, त्यानंतर तिथं सभा झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 329 अंकांची वाढ होऊन तो 82,501 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 104 अंकांची वाढ होऊन तो 25,285 अंकांवर बंद झाला. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यान दुसरा कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात भारताच्या 2 बाद 318 धावा झाल्या. नवी दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल नाबाद 173 धावांवर खेळत आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.